वृक्ष डोंगर वनवारे आणि हिरवळ ही प्राकृतिक संपदेशी जुळून आहे उन्नती. आपली माती वाचवूया थांबवूया भूमी क्षरण वन्य जीवन वाचवू स्वच्छ करू पर्यावरण स्वच्छ करू पर्यावरण.
प्राकृतिक साधन संपत्तीचा सावधगिरीने वापर करा तेव्हाच आपलं भविष्य होईल सोनेरी आणि जीवन समृद्ध. प्राकृतिक पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करा. पर्यावरण प्रदूषण मुक्त करा. एकत्र व्हा कर्तव्य पाळा. पंचायती राज मंत्रालय भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी.